प्रभू येशू आणि त्यासना शिष्य होडीमा बसनात. धाकला पण भयंकर खवळी जाणारा गालील समुद्रांना पार जावानं होतं. जवळ होडी निघाने सुरुवात होईनी तवय प्रभूले झोप होणी.
असं वाटस मोठं वादळ येणार से.
हाय तो मोठं संकट सारखं देखास.
खूप वादळ बन नाव खूपच हालाले लागली. त्यामा बसेल असले बाहेर फेकी देवायनी अशी परिस्थिती निर्माण होईनी व संकट उभं राहणं. येशू झोपेलाच होता. पेत्रसनी जाईने त्यासले उठाड.
गुरुजी गुरुजी येशू आपण मरणार से तर पाणीना लाटा जोर मा ठोकाई राहणार. आपण पठा बुरसूत थांबले वाचार गुरुजी.
तवा येशूने उठीसन वाराले व लाटासले धमकवा. तदनंतर समुद्र शांत व्हायना.
आपण वाचूत.
तुमना विश्वास कोटे से.
तुफान शांत वयनावर येशू आणि त्यासना शिष्य समोरना गरसेकरना प्रदेशमा पोहोचनात. जशी होडी समुद्रना किनाऱ्याला लागणी थोस दूरवर एक डुकरसना टोळा त्यासनी देखा. नंतर प्रभू येशूनी जमिनीवर पाय ठेवा. त्यासने मुलाखत वहिनी तो गावना मुका मनुष्य होता. तो जमिनीवर त्यासना समोर खाले पडना.
येशू परापर देवना पुत्र मना तुला काय समन. मी तुले विनंती करास माले शिक्षा नको देऊ.
तुन नाव काय से.
प्रभु आम्ही तुमले विनंती करतस तू आमले नरक ना डोह माजावाना हुकुम करू नको. आमले या डुकरेस ना झुंड मा जाऊ दे.
मग त्याने त्याले जाऊ दिलं. तेव्हा भूते त्या माणसामातून निंगेने त्या डुकरासामा घुसला. मग तो कळप धडक धावत जाईने कडावरतून खालते पडला. तवळ डुकरासना कळप कड्यावरतून सरोवरमा पडना आणि बुडी गयात. चालणारा माणसे हाई देखेने रागमा मांगी गयात.
आठही चालता हो तू जादूगार से आमले छोड या जगात ही चालता भाई.
भूतग्रस्त येशूना पायजवळ बसेला कपडा पेरेला व शुद्धीवर येयला त्यासले देखाय ना. जसं येशू तठेन जावाले लागना तेवढामा एक मनुष्यनी प्रभूना जवळ त्याले जावाने विनंती करी.
जठे खोटे तू जाशी तठे मी तुने मांगे येसू. मारे तुना संग येऊ दे.
तू तुनी घर परत जा आणि देवनी तुनी वास्ता काय कर आई सांग.
प्रभूनी त्याले जशी आज्ञा करेली त्यानुसार तो परत गया. जवळ जवळ तो गरसेकराना प्रदेशमा गया. मग तो प्रभूने त्यांना जीवनमा बदल कसा आणा त्यांनी गोष्ट परत परत सांगत होता.